श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 68वा श्लोक आपण पाहणार आहोत. बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी. पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा. आता ह्याच्यामध्ये पुन्हा रामाचं वर्णन आहे, त्याच्या सामर्थ्याचं वर्णन आहे की हा राम कसा आहे, त्याचं चिंतन का करावं हे ह्याच्यात सांगितलेलं आहे. बळे आगळा, सामर्थ्याच्या बाबतीत सर्वांपेक्षा आगळा वेगळा, त्याचं सामर्थ्य काही सामान्य माणसाचं नव्हतं, सर्वापेक्षा विशेष असा राम. कोदंडधारी, धनुर्धारी राम, क्षत्रिय वंशात जन्माला आलेला. क्षत्रियाचं काम आहे प्रजेचं रक्षण करणं आहे. गोपाळकृष्ण सुदर्शन घेऊन आले, रामचंद्र धनुर्धारी बाण घेऊन आले, धनुष्य बाण घेऊन. आणि त्यांचं सामर्थ्य बळाने आगळं होतं, आगळं वेगळं होतं असं हे रामचंद्र. त्यांच्या सामर्थ्याचं वर्णन जर करायचं झालं तर सामान्य माणसं तर त्याच्यापुढे हातबल होतीलच, पण महाकाळ विक्राळ तोही थरारी. ज्या काळाची सर्वांना भीती वाटते, जो कुणालाही आपल्या तडाक्यातून सोडत नाही, असा जो महाकाळ अकराळ विक्राळ आहे, तो देखील रामचंद्रांच्या समोर त्याचा थरका पडतो. त्याचं सामर्थ्य रामचंद्रांच्या समोर चालत नाही. जसं काही वेळा वर्णन करताना रावणाचं खूप वर्णन करायचं, त्याची शक्ती किती होती, त्याचं बल किती होतं, असं खूप वर्णन करायचं की आपल्या डोळ्यासमोर महापराक्रमी रावण उभा राहतो. आणि मग म्हणायचं की या रावणाला रामचंद्राने एका बाणाने मारलं, म्हणजे त्यावरून रामचंद्रांचं सामर्थ्य काय आहे, पराक्रम काय आहे तो जाणावा. तसं हा महाकाळ विक्राळ आहे, या काळाचा देखील जो थरका पुडवतो असं बल सामर्थ्य असलेला श्रीरामचंद्र हा कोदंडधारी आहे. पुढे मानवा किंकरा कोण केवा, ज्याच्यासमोर महाकाळ त्या काळाचं देखील काही चालत नाही, त्याच्यापुढे मानवाचं काय आहे, काय पाड आहे त्याच्यापुढे, कशाला माणसाने रामचंद्रांच्या पुढे आपली फुशारकी गावी, मी येऊ केलं मी तेऊ केलं आपण सांगत असतो. माणसाला केवढं भय असतं, जे काही तो करत असतो जीवनामध्ये त्याची फुशारकी किती मारत असतो, सगळ्यांना समजावून सांगत असतो की मी किती मोठा आहे, मी काय काय केलं, कसं कसं केलं. लक्षात येत नाही की तू करत नाहीस बाबा, तो तुझ्याकडून करून घेतो आहे. तू कसला क्षुद्र जीव, एकश्चित जीव आहेस, फुंकलं तर उडशील, कोणत्या क्षणी आहेस सांगता येत नाही. सरता संचिताचा शेष नाही, क्षणाचा अवकाश, अशी अवस्था आहे आपली. देह केव्हा पडेल नेम नाही आहे. असं असताना तू फुशारकी कशाची मारतोस, काय आहे तुझ्या हातात, आपला देह रक्षण हे देखील तुझ्या हातात नाही. असं असताना आपल्या पराक्रमाचे गोडवे गातोस, हे काय आहे. म्हणून त्याला किंकरा असं म्हटलेलं आहे. पुढे मानवा किंकरा, अतिशय क्षुद्र असा मानव हा कशाचा ताठा मारवतो, कसला मोठेपणा सांगतो. तेव्हा काही बोलू नकोस, प्रभाते मनी राम चिंतित जावा. असा जो सामर्थ्यवान राम आहे त्याचं चिंतन कर. इथं चिंतन शब्द महत्त्वाचा आहे. रामाच्या नावाचा उच्चार कर नुसतं म्हणत नाहीत, मुखाने नाम घे असंही म्हणत नाहीत, चिंतन कर. चिंतन कुठं होतं, चित्तात चिंतन होतं. त्यामुळे तो रामाला इथं बाहेरच्या बाहेर श्रीराम श्रीराम नको ठेवू, आत नेऊन ठेव, खोल खोल खोल. एक एक दालन पार करत करत आतमध्ये चित्तात जाऊन बसलं, बुद्धीत जाऊन बसलं की तिथून ते लवकर हलत नाही. एखादी गोष्ट आपल्या चित्तात बसली की ठाम बसते. तसं त्या रामाला तुझ्या चित्तात नेऊन बसव, आणि ते चित्तात बसवण्यासाठी त्याचं चिंतन कर. म्हणून श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यास एकापेक्षा एक खोल शब्द आहेत. नुसतं श्रवण झालं ना तेवढ्यावर भागलं नाही, त्याचं मनन करायला पाहिजे, पुढे त्याचं चिंतन करायला पाहिजे. चिंतने चिंतने तद्रूपता असं म्हटलं आहे. त्याचं चिंतन करत राहिलो तर चिंतन करता करता हळूहळू आपण त्याच्याशी तद्रूप होऊन जातो, आपणच रामरूप होतो. ज्या रामाचं चिंतन केलं तो मीच आहे या बोधावर येतो. फक्त मग जेव्हा संपल्यामुळे की तो राम म्हणजे तो सागर आहे आणि मी त्याच्यावरची लहरी आहे. मोठा सोन्याचा गोळा आणि गुंजवर सोनं याच्यामध्ये तत्वतः साम्य असलं तरी गुणतः फरक आहे. तसं तत्वतः तो रामच मी आहे, आत्मा राम आहे, परंतु तो महापराक्रमी आहे आणि मी मात्र माझ्याजवळ सामर्थ्य काही नाही, मी दुर्बल आहे त्याच्यापुढे. ह्याची जाण ठेव आणि करत राहा. तुला जे करायचं ते तू करत राहा, आपलं काम आपण करत राहायचं आहे, पण जाणीव ठेवायची की त्याच्या शक्तीनं हे सगळं काही चाललं आहे, माझी शक्ती नाही. म्हणून इथं म्हटलं आहे, बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विकराळ तोही थरारी, पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ.